आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 21 एप्रिल 2024. विषय प्रायश्चित सिद्धांत. सोनेरी मस्कूल. लूक. माझ्या मुला, तू नेहमीच माझ्या बरोबर आहेस आणि जे माझे आहे ते सर्व तुझे आहे. उत्तरदायी वाचन. रोमकरांस प्रेषितांची अकृत्य. यावरून आपण काय म्हणावे? देव जर आपल्या बाजूचा आहे तर आपल्या विरुद्ध कोण? ख्रिस्ताच्या प्रेमापासून आपणास कोण वेगळे करील? त्रास, कष्ट, छळ, भूक, नग्नता, संकटे किंवा तलवारीने वध हे वेगळे करतील काय? तरी या सर्व गोष्टींमध्ये आम्ही ज्याने आम्हांवर प्रीती केली त्याच्याद्वारे अत्यंत वैभवी जय मिळवित आहोत. कारण माझी खात्री आहे की मरण किंवा जीवन, देवदूत, अधिकारी, आत्मे, हल्लीच्या किंवा भविष्य काळात, येशूचे सामर्थ्य, उंच किंवा खाली, जगात निर्माण केलेली कुठलीही गोष्ट आपणास देवाचे प्रेम जे ख्रिस्तामध्ये आढळते त्यापासून वेगळे करू शकणार नाही. आम्ही त्याच्यासह राहतो, आम्ही त्याच्यासह चालतो, आम्ही त्याच्यासह आहोत. दडा उपदेश. बायबल पासून. उत्पत्ती. मग देव बोलला, आपण आपल्या प्रतिरूपाचा आपल्यासारखा मनुष्य निर्माण करू. तेव्हा देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली. देवाने त्यांना आशीर्वाद दिला. आपण केलेले सर्व काही फार चांगले आहे असे देवाने पाहिले. स्तोत्र संहिता. परमेश्वरा, तू तुझ्या हातांनी निर्माण केलेल्या आकाशाकडे मी बघतो, तू केलेल्या चंद्र आणि ताऱ्यांकडे मी बघतो आणि मला आश्चर्य वाटते. लोक तुला इतके महत्वाचे का वाटतात? तू त्यांची आठवण तरी का ठेवतोस? लोक तुझ्यासाठी इतके महत्वाचे का आहेत? तू त्यांची दखल तरी का घेतोस? परंतु लोक तुला महत्वाचे वाटतात. तू त्यांना जवळजवळ देवच बनवलेस आणि तू लोकांना गौरवाचे आणि मानाचे मुकुट चढवितोस. तू लोकांना तू निर्माण केलेल्या सर्व गोष्टींचे अधिपत्य दिलेस. योहान. यरुशलेमात साजरा होणारा समर्पणाचा सण जवळ आला. तो हिवाळा होता. येशू मंदिरातील शलमोनाच्या देवडीतत होता. यहुदी लोक येशूच्या भोवती जमा झाले आणि म्हणाले, किती दिवस तुम्ही आम्हाला असे गोंधळात ठेवणार आहात? जर तुम्ही ख्रिस्त असाल तर आम्हाला तसे स्पष्टच सांगा. येशूने उत्तर दिले, मी तुम्हाला आधीच सांगितले, परंतु तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. मी माझ्या पित्याच्या नावाने जी कामे करतो ती कामे सुद्धा मी कोण आहे याची साक्ष देतात, पण तुम्ही विश्वास ठेवित नाही. कारण माझी मेंढरे लोक नाहीत. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्या मागे येतात. मी माझ्या मेंढरांना अनंत काळचे जीवन देतो. ती कधीच मरणार नाहीत आणि त्यांना कोणीच माझ्या हातून हिरावून घेणार नाही. माझ्या पित्याने माझी मेंढरे माझ्या हाती दिली आहेत. तो सर्वांहून थोर आहे. माझ्या पित्याच्या हातून ती कोणी हिरावून घेणार नाही. माझा पिता आणि मी एक आहोत. तेव्हा यहुदी पुढाऱ्यांनी येशूला ठार मारण्यासाठी पुन्हा धोंड्या उचलली. परंतु येशू त्यांना म्हणाला, पित्यापासून आलेल्या कितीतरी चांगल्या गोष्टी मी केल्या. त्या गोष्टी तुम्ही पाहिल्या आहेत. त्यापैकी कोणत्या चांगल्या गोष्टीसाठी तुम्ही मला जीवे मारित आहात? यहुदी पुढाऱ्यांनी उत्तर दिले, तुम्ही केलेल्या कोणत्याही चांगल्या गोष्टींसाठी आम्ही तुम्हाला मारित नाही, परंतु तुम्ही ज्या गोष्टी बोलता त्या देवाविरुद्ध आहेत. तुम्ही फक्त मानव आहात, पण स्वतःला देवासारखेच आहोत असे मानता आणि म्हणून आम्ही तुम्हाला धोंडमार करून ठार करीत आहोत. येशूने उत्तर दिले, जे माझा पिता करतो ते जर मी करत नाही तर तुम्ही माझ्या सांगण्यावर विश्वास ठेवू नका. परंतु माझा पिता करतो तीच कृत्यांवर जर मी करतो तर मी करतो त्या माझ्या गोष्टींवर विश्वास ठेवा. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही, पण मी करतो त्या गोष्टींवर तरी विश्वास ठेवा. मग तुम्ही ओळखाल आणि समजून घ्याल की पिता माझ्यामध्ये आहे आणि मी पित्यामध्ये आहे. यहुदी लोकांनी येशूला पुन्हा धरण्याचा प्रयत्न केला, परंतु येशू त्यांच्यातून निघून गेला. योहान. येशू म्हणाला, मी पित्यामध्ये आहे व पिता माझ्यामध्ये आहे असा विश्वास तू धरत नाहीस काय? ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो त्या माझ्या स्वतःच्या नाहीत, तर माझ्यामध्ये जो पिता आहे तो स्वतः कामे करतो. मी तुम्हाला खरे सांगतो, मी जी कामे करतो ती कामे माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील आणि त्यापेक्षाही मोठी कामे करील, कारण मी पित्याकडे जातो आणि तुम्ही जे काही माझ्या नावाने माझ्याजवळ मागाल ते मी करीन, यासाठी की पुत्रामध्ये पित्याचे गौरव व्हावे. जर तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर ते मी करीन. शांती मी तुमच्याजवळ ठेवतो, माझी शांती मी तुम्हाला देतो. जसे जग देते तशी शांती मी तुम्हाला देत नाही. तुमची अंतःकरणे अस्वस्थ होऊ देऊ नका आणि भिऊ नका. योहान. मी खरा द्राक्षवेल आणि माझा पिता माळी आहे. तो माझ्यातील फळ न देणारी प्रत्येक फांदी तोडून टाकतो. ज्या प्रत्येक फांद्या फळ देतात त्यांनी अधिक फळ घावे म्हणून त्या द्राक्षवेलीला तो साफ करतो. जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता स्वच्छ झालाच आहात. तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहीन. जसा फाटा वेलात राहिल्यावाचून त्याच्याने फळ देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्याशिवाय तुम्हाला फळ देता येणार नाही. मी वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो व मी त्याच्यामध्ये राहतो तोच पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुमच्याने काही होत नाही. कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर तो फाट्याप्रमाणे बाहेर टाकला जातो, तो वाळून जातो, मग त्याला गोळा करून अग्नीत टाकतात व ते जाळण्यात येते. तुम्ही माझ्यामध्ये राहिलात व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे ते तुम्ही मागा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. तुम्ही पुष्कळ फळ दिल्यानेच माझ्या पित्याचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली आहे तशीच मीही तुम्हांवर प्रीती केली आहे. माझ्या प्रीतीत राहा. ज्याप्रमाणे मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळल्या म्हणून त्याच्या प्रीतीत राहतो, तसेच तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल. माझा आनंद तुम्हामध्ये राहावा आणि तुमचा आनंद पूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत. मी आज्ञा करतो तसे तुम्ही वागता तर तुम्ही माझे मित्र आहात. योहान. येशूने हे बोलणे संपविल्यावर आपले डोळे आकाशाकडे लावले आणि प्रार्थना केली, पित्या, वेळ आली आहे, पुत्राचे गौरव कर, यासाठी की पुत्र तुझे गौरव करील. तू त्याला जे दिले आहे त्या सर्वांना त्याने अनंतकालचे जीवन द्यावे, यासाठी सर्व मनुष्यांवर तू त्याला अधिकार दिलास त्याप्रमाणे त्याने तुझे गौरव करावे. तू मला जे काम करायला दिले ते संपवून मी पृथ्वीवर तुला गौरविले. तर आता हे पित्या, जग होण्यापूर्वी तुझ्या बरोबर जे गौरव मला होते त्याद्वारे तू स्वतः बरोबर माझे गौरव कर. ज्यांना तू मला या जगातून दिलेस त्यांना मी तुला प्रगट केले, ते तुझे होते व तू त्यांना माझ्या स्वाधीन केलेस आणि त्यांनी तुझे वचन पाळले. आता त्यांना माहीत आहे की जे काही तू मला दिले आहेस ते तुझ्यापासून येते. या जगातून तू त्यांना काढून घ्यावेस अशी माझी प्रार्थना नाही, पण दुष्टांपासून तू त्यांचे रक्षण करावेस. आणि मी फक्त त्यांच्यासाठीच विनंती करतो असे नाही, तर त्यांच्या वचनावरून जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठीही विनंती करतो. यासाठी की त्या सर्वांनी एक व्हावे, पित्या जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये तसेच त्यांनी आम्हांमध्ये असावे, यासाठी की तू मला पाठविले असा जगाने विश्वास धरावा. सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्र वचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. अस्तित्व देवत्वापासून वेगळे विज्ञान अशक्य असे स्पष्ट करते. जसा पाण्याचा एक थेंब समुद्राशी एक आहे, प्रकाशाचा किरण सूर्याशी एक आहे, त्याचप्रमाणे देव आणि मनुष्य, पिता आणि पुत्र हे एक आहेत. पवित्र शास्त्र वाचतो कारण त्याच्यामध्ये आपण जगतो, हलतो आणि आपले अस्तित्व आहे. देव महान मी आहे, सर्वज्ञ, सर्व पाहणारा, सर्व कार्य करणारा, सर्वज्ञ, सर्व प्रेमळ आणि शाश्वत. तत्व मन, आत्मा, जीवन, सत्य, प्रेम, सर्व पदार्थ, बुद्धिमत्ता. प्रश्न: माणूस म्हणजे काय? उत्तर द्या: माणूस महत्वाचा नाही, तो मेंदू, रक्त, हाडे आणि इतर भौतिक घटकांनी बनलेला नाही. पवित्र शास्त्र आपल्याला सूचित करते की मनुष्य देवाच्या प्रतिमेत आणि प्रतिरूपात निर्माण झाला आहे. बाप त्या समानतेची नाही. आत्म्याचे स्वरूप आत्म्यासारखे वेगळे असू शकत नाही. मनुष्य आध्यात्मिक आणि परिपूर्ण आहे आणि तो आध्यात्मिक आणि परिपूर्ण असल्यामुळे त्याला ख्रिश्चन सायन्स मध्ये इतके समजले पाहिजे. माणूस ही कल्पना, प्रतिमा, प्रेम आहे. तो शारीरिक नाही. तो सर्व योग्य कल्पनांसह देवाची संयुक्त कल्पना आहे. देवाची प्रतिमा आणि समानता प्रतिबिंबित करणाऱ्या सर्वांसाठी सामान्य संज्ञा. विज्ञानात सापडलेल्या अस्तित्वाची जाणीवपूर्वक ओळख, ज्यामध्ये मनुष्य हा देव किंवा मनाचे प्रतिबिंब आहे आणि म्हणूनच शाश्वत आहे. ज्याचे मन देवापासून वेगळे नाही, ज्यामध्ये देवतेचा एकही गुण कमी नाही, ज्याच्याकडे स्वतःचे जीवन, बुद्धिमत्ता किंवा सर्जनशील शक्ती नाही, परंतु त्याच्या निर्मात्याच्या मालकीचे सर्व काही आध्यात्मिकरित्या प्रतिबिंबित करते. मनुष्याचे अस्तित्व किंवा मन ईश्वरापासून वेगळे आहे हा विश्वास ही एक मरणारी चूक आहे. ही त्रुटी येशूने दैवी विज्ञानाला भेटून ती शून्यता सिद्ध केली. नाझरेतच्या येशूने पित्याशी मनुष्याची एकता शिकवली आणि प्रदर्शित केली आणि यासाठी आम्ही त्याला अंतहीन श्रद्धांजली देतो. त्यांचे ध्येय वैयक्तिक आणि सामूहिक होते. त्याने जीवनाचे कार्य केवळ स्वतःला न्याय देण्यासाठीच नाही तर नश्वरांना दया दाखवण्यासाठी केले, त्यांना त्यांचे कसे करावे हे दाखवण्यासाठी. परंतु त्यांच्यासाठी ते करू नये किंवा त्यांना एका जबाबदारीतून मुक्त करू नये. येशूने धैर्याने इंद्रियांच्या मान्यताप्राप्त पुराव्यांविरुद्ध, परशाच्या पंथ आणि प्रथांविरुद्ध कृती केली आणि त्याने त्याच्या उपचार शक्तीने सर्व विरोधकांचे खंडन केले. येशूने आज्ञेचे आवाहन केले, माझ्या पुढे तुझ्याकडे दुसरे कोणतेही देव नसावेत ज्याचे भाषांतर केले जाऊ शकते. तुझा नश्वर जीवनावर विश्वास नाही, तुला वाईट कळणार नाही, कारण एकच जीवन आहे, अगदी देव चांगले. त्याने जे सीझरचे आहे ते सीझरला आणि जे देवाचे आहे ते देवाला. शेवटी त्याने सिद्धांताच्या प्रकारांना किंवा मनुष्याच्या सिद्धांतांना श्रद्धांजली दिली नाही, परंतु आत्म्याने नव्हे तर आत्म्याने प्रेरित झाल्याप्रमाणे वागले आणि बोलले. त्याने आपल्या अनुयायांना शिकवले की त्याच्या धर्मात एक दैवी तत्व आहे जे चूक दूर करेल आणि आजारी आणि पापी दोघांनाही बरे करेल. त्याने कोणतीही बुद्धिमत्ता, कृती किंवा देवापासून वेगळे जीवन असल्याचा दावा केला नाही. नाझरेतच्या येशूच्या आगमनाने ख्रिश्चन युगाचे पहिले शतक चिन्हांकित केले. परंतु ख्रिस्त हा वर्षांचा आरंभ किंवा दिवसांचा अंत नसलेला आहे. ख्रिश्चन युगाच्या आधी आणि नंतरच्या सर्व पिढ्यांमध्ये ख्रिस्त आध्यात्मिक कल्पना, देवाचे प्रतिबिंब, ख्रिस्त सत्य स्वीकारण्यास तयार असलेल्या सर्वांसाठी काही प्रमाणात शक्ती आणि कृपेसह आला आहे. अब्राहम, जेकब, मोशे आणि संदेश त्यांनी मशिहा किंवा ख्रिस्ताची तेजस्वी झलक पाहिली, ज्याने या द्रष्ट्यांना दैवी स्वरूप प्रेमाचे सारमध्ये बाप्तिस्मा दिला. दैवी प्रतिमा, कल्पना किंवा ख्रिस्त हा दैवी तत्व देवापासून अविभाज्य होता आहे आणि कायम राहील. येशूने त्याच्या आध्यात्मिक ओळखीच्या या एकतेचा उल्लेख अशा प्रकारे केला, अब्राहमच्या आधी मी आहे, मी आणि माझा पिता एक आहोत, माझा पिता माझ्यापेक्षा मोठा आहे. एक आत्मा सर्व ओळखींचा समावेश करतो. या म्हणींचा अर्थ येशू हा मानवी येशू होता किंवा तो शाश्वत आहे असा नव्हे, तर दैवी कल्पना किंवा ख्रिस्त हा तसा होता आणि आहे आणि म्हणूनच अब्राहम पूर्ववत आहे असे नाही की भौतिक येशू पित्याबरोबर एक होता, परंतु आध्यात्मिक कल्पना ख्रिस्त पित्याच्या देवाच्या कुशीत सदैव वास करतो, ज्यापासून ते स्वर्ग आणि पृथ्वी प्रकाशित करते असे नाही की पिता हा आत्म्यापेक्षा महान आहे जो देव आहे, परंतु देहधारी येशूपेक्षा महान, अमर्यादपणे महान आहे, ज्याची पृथ्वीवरील कारकीर्द संक्षिप्त होती. देव मनुष्याचे दैवी तत्व आणि देवाच्या प्रतिरूपातील मनुष्य हे अविभाज्य, सुसंवादी आणि शाश्वत आहे. असण्याचे विज्ञान परिपूर्णतेचे नियम देते आणि अमरत्व प्रकाशात आणते. देव आणि मनुष्य एकसारखे नाहीत, परंतु दैवी विज्ञानाच्या क्रमाने देव आणि मनुष्य एकत्र राहतात आणि शाश्वत आहेत. देव हे मूळ मन आहे आणि मनुष्य देवाची आध्यात्मिक संतती आहे. खऱ्या आनंदासाठी मनुष्याने त्याच्या तत्वाशी, दैवी प्रेमाशी एकरूप होणे आवश्यक आहे. पुत्राने पित्याच्या अनुषंगाने ख्रिस्ताच्या अनुरूप असले पाहिजे. दैवी विज्ञानानुसार मनुष्य त्याच्या मनाच्या रूपात परिपूर्ण आहे. देव हा मनुष्याचा निर्माता आहे आणि मनुष्य परिपूर्ण राहण्याचे दैवी तत्व, दैवी कल्पना किंवा प्रतिबिंब मनुष्य परिपूर्ण राहतो. मनुष्य हा देवाच्या अस्तित्वाची अभिव्यक्ती आहे. देव आणि मनुष्य यांचे संबंध दैवी तत्व आणि कल्पना विज्ञानात अविनाशी आहेत आणि विज्ञान कोणतीही चूक जाणत नाही किंवा सुसंगततेकडे परत येत नाही, परंतु दैवी आदेश किंवा आध्यात्मिक नियम धारण करतो, ज्यामध्ये देव आणि त्याने जे काही निर्माण केले ते परिपूर्ण आणि शाश्वत आहे, जे त्याच्या शाश्वत इतिहासात अपरिवर्तित राहिले आहे. एक अहंकार, एक मन किंवा आत्मा ज्याला देव म्हणतात, हे असीम व्यक्तिमत्व आहे जे सर्व स्वरूप आणि सुंदरता प्रदान करते आणि जे वैयक्तिक आध्यात्मिक मनुष्य आणि गोष्टींमध्ये वास्तविकता आणि देवत्व प्रतिबिंबित करते. देव कधीही वाईटाचा घटक देऊ शकत नाही आणि मनुष्याकडे असे काहीही नाही जे त्याने देवाकडून प्राप्त केले नाही. प्रकटकर्ता आपल्याला नवीन स्वर्ग आणि नवीन पृथ्वी बद्दल सांगतो. परम बुद्धीच्या नियंत्रणाखाली असलेल्या प्राण्यांनी वस्ती केलेल्या या स्वर्ग आणि पृथ्वीचे तुम्ही कधी चित्रण केले आहे का? मनुष्य देवापासून वेगळा झाला आहे या समजुतीपासून आपण मुक्त होऊ या आणि केवळ ईश्वरी तत्व, जीवन आणि प्रेम यांचे पालन करूया. सर्व खऱ्या आध्यात्मिक वाढीसाठी येथे प्रस्थानाचा मोठा मुद्दा आहे. मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये, माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले, भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदार पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.